नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम श्रंखलेचा हा 115 वा भाग असेल. या कार्यक्रमाचं प्रसारण आकाशवाणी तसंच दूरदर्शनवर करण्यात येईल. आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवर देखील हा कार्यक्रम उपलब्ध असेल. पंतप्रधान कार्यालय आणि सूचना प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनेलवर मन की बातचं थेट प्रसारण केलं जाईल. हिंदी प्रसारणानंतर लगेचच प्रादेशिक भाषांमध्येही याचं प्रसारण केलं जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ प्राध्यापिका डॉ रोहिणी गोडबोले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. रोहिणी गोडबोले यांनी विज्ञान क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं. त्यांचं हे महत्वपूर्ण योगदान प्रशंसनीय असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ डॉ रोहिणी गोडबोले यांचं काल निधन झालं. त्या 72 वर्षांच्या होत्या. मूळच्या पुण्याच्या रहिवासी असलेल्या डॉ गोडबोले बंगळुरू इथल्या भारतीय विज्ञान संस्थेत संशोधन विभागात कार्यरत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. विज्ञान जगतात महिलांचं स्थान सक्षम करण्यात त्यांनी मोलाचं योगदान दिलं. त्यांचं कार्य पुढील पिढ्यांना मार्गदर्शन करत राहील असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. इस्रायलनं इराणच्या लष्करी तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियात तणाव वाढला आहे. इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार राजधानी तेहरानमध्ये अनेक मोठे स्फोट झाले आहेत. इस्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार इराणनं 1 ऑक्टोबर रोजी केलेल्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले करण्यात आले आहेत. या हल्ल्यांनंतर इराण आणि इराकनं सर्व उड्डाणं स्थगित केल्याचं स्थानिक अहवालात म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेनं इराणवरील हल्ल्यात आपला सहभाग नसल्याचं स्पष्ट केलं आहे. नाशिक शहर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला असला तरी यंदा पक्षाची मदार अन्य पक्षातील नाराज आणि बंडखोरांवर आहे. यंदा नाशिक पश्चिममधून मनसेनं भाजपचे बंडखोर दिनकर पाटील यांना उमेदवारी घोषित केली. त्यामुळे पक्षाचे माजी शहराध्यक्ष दिलीप दातीर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दिलीप दातीर यांनी 2019 शिवसेनेचा राजीनामा देऊन मनसेकडून निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. दरम्यान नाशिक शहरात काँग्रेस पक्षाला एकही विधानसभा मतदारसंघ सुटला नसल्यानं मित्रपक्षांच्या विरोधात मैत्रीपूर्ण निवडणूक लढवण्यास संधी द्यावी अशी मागणी नाशिक शहर काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित मेळाव्यात काल करण्यात आली. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 7 इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. जिल्ह्यातील 9 विधानसभा क्षेत्रासाठी आतापर्यंत 4 दिवसात 44 इच्छुकांचे 59 अर्ज दाखल झाले आहेत. नांदेड लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या 4थ्या दिवशी काल 18 इच्छुकांनी 32 नामनिर्देशनपत्र प्राप्त केली. आतापर्यंत 74 इच्छुकांनी 131 नामनिर्देशनपत्रांची उचल केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहरात नाकाबंदीदरम्यान अमित ओमप्रकाश हेडा यांच्या वाहनात 1,26,88,520 रुपये तर कळमनुरी इथल्या गजानन माणिक काळे यांच्या वाहनात 13,50,000 रुपये आढळले. ही रक्कम पोलिसांनी जप्त केली असून यासंदर्भात तपास सुरू आहे. नांदेड तसंच हिंगोली जिल्ह्यात कालही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नांदेड जिल्ह्यात काल दुपारी भूकंपसदृश 2 सौम्य हादरे जाणवले. मुखेड तालुक्यात आंबुलगा इथं जाणवलेल्या या हादऱ्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे 1.5 आणि 0.7 अशी नोंदवण्यात आली. हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यात पांगरा शिंदेसह काही गावात काल रात्री भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. दोन्ही ठिकाणी कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती दिवाळीनिमित्त सोमवारी 28 ऑक्टोबर ते शनिवारी 2 नोव्हेंबरपर्यंत सलग 6 दिवस बंद राहणार आहे. बाजार समितीच्या प्रशासनानं यासंदर्भात कळवलं आहे. दरम्यान काल या बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल 2,202 रुपये सरासरी भाव मिळाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.